नमस्कार, मी गौरी देशमुख। ऐकूया काही ठळक घडामोडी। राष्ट्रीय छात्र सेनेच्या वार्षिक मेळाव्याला आज नवी दिल्लीच्या जनरल करियप्पा मैदानावर प्रारंभ झाला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यातून आलेल्या पथकांची मानवंदना स्वीकारली। थोड्याच वेळात ते या छात्र सैनिकांना संबोधित करतील। या मेळाव्याची यंदाची संकल्पना युवा शक्ती विकसित भारत अशी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 21 मोबाईल फॉरेन्सिक वाहनांचं लोकार्पण केलं। या वाहनांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शास्त्रीय पद्धतीनं पुरावे गोळा करण्याची आणि साठवण्याची व्यवस्था असल्याचं मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण सोहळ्यानंतर सांगितलं। गुलेन बॅरी सिंड्रोम या आजारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक पुण्यात दाखल झालं आहे। या 7 सदस्यांच्या पथकात राष्ट्रीय संसर्गजन्य आजार नियंत्रण संस्था, भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था तसंच राष्ट्रीय विषाणू संस्थेतल्या तज्ज्ञांचा समावेश आहे। आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनं महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान भारताची सलामीची फलंदाज स्मृती मानधना हिला जाहीर केला आहे, तर कसोटी क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमरा हा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 824 अंकांची घसरण झाली आणि तो 75,366 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 263 अंकांची घसरण झाली आणि तो 22,829 अंकांवर बंद झाला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी 7 वाजता। नमस्कार।